या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे। श्रोते हो नमस्कार, पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आयुर्वेद ही आपल्या देशानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं मानलं जातं। या आयुर्वेदाबाबतच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आयुर्वेद तज्ज्ञ आणि संशोधक डॉक्टर योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत। गेली 15 वर्ष आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशात आणि देशाबाहेर करण्याचं त्यांचं काम चालू आहे। आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन हे शास्त्र अधिक प्रभावीपणे जगापुढं उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। अरब राष्ट्रे, अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरती संशोधनाचं काम करत असताना जगभरातल्या 1000 रुग्णांच्या दुर्धर विकारांवर त्यांनी यशस्वी उपचार केलेले आहेत। डॉक्टरांनी संशोधित केलेल्या 52 हून अधिक औषधांना आंतरराष्ट्रीय पेटंट मिळालेलं आहे आणि दुर्धर रोगावरील औषधांचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे। डॉक्टर आज स्वतः आपल्याशी संवाद साधतायत। नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात।
नमस्कार
डॉक्टर, पहिला प्रश्न आपल्यासाठी, जगभरातल्या कर्करोग रुग्णांसमोरील अडचणी आणि आव्हानं कोणती आहेत आणि ती आपण कशा पद्धतीनं पेलतोय?
हे रुग्ण ज्या वेळेला दवाखान्यामध्ये येतात त्यावेळेला त्यांच्या समोरची आव्हानं ही त्या त्या अवस्थेनुसार बदलताना दिसतात। सर्वसाधारणपणे या अवस्था आम्ही 3 प्रकारात विभागल्या आहेत। एक प्राथमिक अवस्था, नंतर आपण येणारा रुग्ण मेटास्टॅसिस या अवस्थेमध्ये आलेला असतो, ज्यावेळेला कॅन्सर ऑलरेडी दुसऱ्या अवयवांमध्ये किंवा दुसऱ्या शरीराच्या दुसऱ्या भागांमध्ये पसरलेला असतो, ती अवस्था, आणि अत्यंत बळावलेला अशा स्वरूपाचा कर्करोग किंवा कॅन्सर, अशा सर्वसाधारणपणे 3 अवस्था कॅन्सरच्या बाबतीत दिसतात। आणि त्या त्या अवस्थेमध्ये त्या त्या रुग्णांच्या समोरची आव्हानं ही वेगवेगळी असतात आणि ती त्या त्या पद्धतीने आम्ही ट्रीट करतो। उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त आढळणारा कॅन्सर म्हणजे तोंडाचा कर्करोग किंवा ओरल कॅन्सर। तर ज्या वेळेला पहिल्यांदा कर्करोगाचं निदान होतं त्यावेळेला सर्जरी शक्य असेल किंवा शस्त्रक्रिया शक्य असेल त्यावेळेला तो भाग काढून टाकला जातो, त्यानंतर केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी सारखे उपचार केले जातात। ह्या अवस्थेमध्ये केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी चालू असताना रुग्ण आमच्याकडे येताना दिसतात, किंवा हे झाल्यानंतर त्याचे दूरगामी असणारे जे परिणाम असतात किंवा लॉंग टर्म साईड इफेक्ट्स म्हणूया, ते कमी करण्याकरता बऱ्याच अंशी पेशंट्स येताना दिसतात। तर ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा लंग कॅन्सर आहे, ओव्हॅरियन कॅन्सर आहे, या तऱ्हेची प्रायमरी ही सक्सेसफुली ट्रीट झालेली आहे आणि त्याच्यानंतर सेकंडरी येऊने हा धोका टाळणे हे एक महत्त्वाचं आव्हान त्या रुग्णांसमोर असतं। तर कित्येक वेळेला लिव्हर कॅन्सर किंवा प्रॉस्टेट कॅन्सर हे किंवा गॉल ब्लॅडर कॅन्सर किंवा पॅनक्रियाटिक कॅन्सर हे दुर्दैवाने बऱ्याच अंशी वाढलेल्या अवस्थेतच या कॅन्सरचं निदान होतं। तर अशा वेळेला ज्याला एंड ऑफ लाईफ कॅन्सर किंवा अत्यंत बळावलेला कर्करोग असं म्हणता येईल, त्यावेळेला त्या पेशंटची फक्त क्वालिटी ऑफ लाईफ आणि जास्तीत जास्त त्या पेशंटचं आयुष्यवान कसं राहील आणि चांगलं कसं राहील या दृष्टीने चिकित्सा केली जाते। तर ही सर्वसाधारणपणे रुग्णांच्या समोरची आव्हानं असतात आणि त्या त्यानुसार त्याची चिकित्सा आम्ही करतो।
डॉक्टर, जागतिक स्तरावर होणारं कर्करोगाचं संशोधन आणि आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून करत असलेलं संशोधन याबद्दल आपण काय सांगाल?
गेली 6 ते 7 दशकं कॅन्सरमध्ये प्रचंड प्रमाणावर संशोधन होते। दुर्दैवाचा भाग त्यातला एवढाच आहे की हे संशोधन हे बऱ्याच अंशी किंबहुना संपूर्णपणे परदेशामध्ये होताना दिसते। याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा युरोप आणि अमेरिकेचा दिसतो, काही अंशी जपान। या सगळ्यांचा जर विचार केला तर याच्यामध्ये आत्तापर्यंत सगळ्यात प्रभावी असणारी चिकित्सा जी समजली जाते ती केमोथेरपी, की जी सायटोटॉक्सिक या तत्वाने शरीरामध्ये काम करते, म्हणजे पेशींना मारक अशा स्वरूपाची ही चिकित्सा होय। 60 ते 70 वर्ष केमोथेरपी दिल्यानंतर आपल्याला कॅन्सरमध्ये अजून कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा हे ज्या वेळेला शास्त्रज्ञांच्या लेवलला चर्चिलं गेलं त्यातनं यातीलच विविध चिकित्सा पद्धतींचा उगम होताना दिसतो। मग त्याच्यामध्ये इम्युनोथेरपी आहे, अलीकडच्या काळामध्ये वेगाने वाढू पाहणारे पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट्स आहेत, किंवा ज्याला सध्या परवलीचा शब्द कॅन्सरच्या बाबतीत म्हटला जातो तो म्हणजे स्टेमसेल थेरपी आहे. या आणि अशा स्वरूपाच्या अनेक नवीन नवीन चिकित्सा ह्या कॅन्सर संशोधनामध्ये जागतिक पातळीवरती होताना दिसत आहेत. याच्या तुलनेने जर विचार केला तर आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा ही बऱ्याच अंशी या सगळ्याच्या बरोबरीने काम करताना किंवा अत्यंत प्रभावी अशा स्वरूपाचं काम करताना दिसते. रसायन चिकित्सा ही मुळीच सायटोटॉक्सिक या सदरात मोडणारी चिकित्सा नव्हे. ज्याप्रमाणे कॅन्सरच्या पेशी वाढतात आणि त्या पेशींना मारणारी चिकित्सा करावी लागते, तर रसायन चिकित्सेचा भाग हा यापासून थोडा भिन्न आहे. ज्या वेळेला शरीरामध्ये कॅन्सर बळावतो आपण नेहमी असं म्हणतो की कॅन्सरच्या रुग्णाला 1-5-7-10 सेंटीमीटरची गाठ आहे, आणि ज्या वेळेला अशा स्वरूपाची ग्रंथी किंवा गाठीची निर्मिती शरीरामध्ये होते त्यावेळेला साहजिकच काहीतरी विकृती शरीरात निर्माण झालेली आहे. या ध्येयाने ती विकृती नष्ट करण्याच्या मागे आपण सगळेजण लागतो. आणि मग त्या पेशींचा नाश कसा होईल? प्राधान्याने शस्त्रकर्म करून तो भाग काढून टाकण्याकडे सगळ्यांचा कल असतो. इथं विशेष मला नमूद असं करावं असं वाटतं की आयुर्वेदाचाही दृष्टिकोन तोच आहे आणि आयुर्वेदानेही याच स्वरूपाची शस्त्रक्रिया आयुर्वेदामध्ये शास्त्र म्हणून ही पूर्वीपासून सांगितलेली आहे. ज्या वेळेला कॅन्सरचा दुष्ट भाग काढला जातो त्याच्यानंतर कॅन्सर परत येऊ नये, किंवा उरलेल्या जर काही पेशी शरीरामध्ये असतील किंवा जर काही भाग संपूर्णपणे काढता येऊ शकत नसेल अशा स्वरूपाचा असेल तर त्या ठिकाणी केमोथेरपी ही पेशींना मारक चिकित्सा दिली जाते. परंतु रसायन चिकित्सेचा भाग थोडासा वेगळा येतो. रसायन चिकित्सा ही विकृत पेशींकडे लक्ष न देता शरीरातल्या चांगल्या पेशी कोणत्या आहेत प्राधान्याने त्याच्यावरती काम करताना दिसते, आणि या पेशींना न मारता चांगल्या पेशींची क्वालिटी आणि चांगल्या पेशींचं आयुष्य हे त्या त्या प्रमाणामध्ये वाढणे किंवा चांगल्या पद्धतीने राहणे हे काम प्राधान्याने रसायन चिकित्सा करते. आणि त्यामुळे ही चिकित्सा ही कुठल्याही पेशींना मारक नसून सर्व शरीरातल्या चांगल्या पेशींना तारक आहे. परंतु कॅन्सर झालेल्या ज्या पेशी आहेत नियमित आयुष्यमान त्यांना देऊन त्या पेशींना नॅचरल सेल डेथ किंवा ज्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये अपोप्टोसिस असं म्हणतो ते करण्याला उद्युक्त करते असा रसायन चिकित्सेमध्ये महत्त्वाचा भाग सापडतो.
डॉक्टर, कर्करोगाच्या रुग्णांपुढील आव्हानं आणि अडचणी कोणत्या आहेत याचं आपण उत्तम विश्लेषण या भागामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर जागतिक स्तरावरती कर्करोगावरती चालू असलेली संशोधनं आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण करत असलेलं बहुमोल संशोधन याबाबत अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आपण दिलेली आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर कर्करोगाच्या रुग्णांना आयुर्वेद आयुष्यमान भव हाच संदेश देतंय हे आपण उलगडून दाखवलं. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.